आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागरिकांचे हक्क आणि प्रतिष्ठा जपण्याच्या दृष्टीनं देशात समान डिजिटल वातावरण तयार होणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीत सहभागी विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार संवाद. पुणे पुस्तक महोत्सवाच्या अनुषंगानं आज शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमाचं आयोजन. माजी परराष्ट्र मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांच्या निधनाबद्दल मान्यवरांकडून शोक व्यक्त. आणि मुंबईत बेस्ट बस अपघातातल्या मृतांची संख्या 7, मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आता सविस्तर बातम्या. नागरिकांचे हक्क आणि प्रतिष्ठा जपण्याच्या दृष्टीनं देशात समान डिजिटल वातावरण तयार होणं आवश्यक आहे असं प्रतिपादनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी निवृत्त न्यायाधीश एन एच पाटील, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष के तातेड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचं रक्षण झालं तरच आपली लोकशाही बळकट होते असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं. या कार्यक्रमात राज्य मानवाधिकार आयोगाच्या स्मरणिकेचं प्रकाशन झालं. विविध दुर्लक्षित समाज घटकांच्या अधिकारांवर प्रकाश टाकणारी 7 मान्यवरांची सत्रणी ही अंतिम फेरी पार पडणार आहे. पुण्याच्या एमआयटी विद्यापीठामध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या हार्डवेअर गटाची अंतिम फेरी होणार आहे. येत्या 15 डिसेंबरपर्यंत ही फेरी चालणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कालही विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज आधी दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहाच्या मर्यादेचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी सदस्यांना केलं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही चर्चेच्या माध्यमातून संसदेचं कामकाज चालवण्याचं आवाहन सदस्यांना केलं आहे. दरम्यान राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याविरुद्ध काँग्रेस प्रणित विरोधी आघाडीनं अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. विरोधी पक्षांच्या सदस्यांना सभागृहात बोलण्याची संधी नाकारून अध्यक्ष पक्षपात करत असल्यानं हा प्रस्ताव मांडल्याचं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. तर सत्ताधारी पक्ष राज्यसभा अध्यक्षांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट पडताळणीबाबत सर्व प्रक्रियेचं तंतोतंत पालन केल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 23 नोव्हेंबरला 288 मतदारसंघातल्या 1440 व्हीव्हीपॅट युनिटची मोजणी केली असता चिठ्ठ्या आणि मतदान यंत्रात नोंद झालेली मतं यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही असं आयोगानं जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट केलं आहे. दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर बंदी घालून यापुढे सगळ्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्याच्या मागणीसाठी काल राज्यात विविध ठिकाणी काँग्रेस पक्षानं स्वाक्षरी मोहीम सुरू केली. तर सोलापूर जिल्ह्यातील मारकवाडी इथं भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत ईव्हीएम यंत्राची मिरवणूक काढण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 ते 1 या वेळेत शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम घेण्यात येणार आहे. या उपक्रमात महापालिकेचे अधिकारी कर्मचारी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक सहभागी होणार आहेत. हा उपक्रम सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय पुणे विमानतळ मेट्रो स्थानक पीएमपीएमएल बसस्थानक रिक्षा थांब्यांवरही होणार आहे. या उपक्रमात पुणेकरांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. पुणे महापालिकेतर्फे आज लक्ष्मी रस्त्यावर पादचारी दिन साजरा करण्यात येणार आहे. पादचाऱ्यांची सुरक्षा आणि त्यांच्या अधिकारांबाबत जागृती करण्यासाठी गेल्या 4 वर्षांपासून हा उपक्रम आयोजित केला जातो. या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना वाहतूक नियोजन अधिकारी निखिल मिजार म्हणाले,
हा दिवस हा महापालिका ज्या उत्साहाने साजरा करते याच्यामध्ये आता मेट्रोनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे. तर या स्टेशन्स पासून लक्ष्मी रोड पर्यंत येण्या जाण्याकरिता ई स्कूटर्स किंवा ई सायकल्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर पीएमपीएमएलच्या ज्यादा बसेस यासाठी तिथं देण्यात आलेल्या आहेत. महानगरपालिकेच्या ज्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची आपण एक चित्रकला स्पर्धा घेतली आणि त्या स्पर्धेतल्या सगळी चित्र लक्ष्मी रस्त्यावरती प्रदर्शित करणार आहोत. काही कलाकार मंडळी वाद्य घेऊन रस्त्यावरती लोकांचं मनोरंजन करतील, पथनाट्य सादर करतील, रांगोळी भव्य चांगली काढण्यात येणार आहे. तर हा एक आनंददायी सोहळा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लक्ष्मी रस्त्यावरती तुम्ही मनमुक्तपणे चालू शकता, खरेदी करू शकता, तुमच्या मुलांना घेऊन येऊ शकता. या उपक्रमात सगळ्यांनी सहभागी व्हावं ही अशी महापालिकेकडनं आवाहन आहे.
पादचारी दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गानं वळवली आहे. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत वाहतुकीतील बदल लागू असतील. नागरिकांनी आणि वाहन चालकांनी या बदलांची माहिती घेऊन त्यानुसार प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे. चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या संग्रहालयाचं 2021 महापुरात मोठं नुकसान झालं होतं. त्याची पुन्हा उभारणी केली जात असून रत्नागिरी जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य केलेल्या दिवंगत रामभाऊ साठे यांचं नाव त्याला दिलं जाणार आहे. त्याविषयीचा हा वृत्तांत.
कोकणाची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या चिपळूणमधली 160 वर्षांची संस्था म्हणजे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर अनेक महत्वाचे साहित्यिक सांस्कृतिक उपक्रम राबवत असलेल्या या संस्थेचं वस्तूसंग्रहालय वैशिष्ट्यपूर्ण होतं. मात्र 2021 महापुरात त्याचं मोठं नुकसान झालं. ते आता पुन्हा एकदा जोमानं उभारलं जात आहे. शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान असलेले रामभाऊ साठे यांचं नाव संग्रहालयाला दिलं जाणार आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने त्यांच्या तैलचित्राचा स्वीकार समारंभ नुकताच मालघर इथं पार पडला. रामभाऊ साठे यांनी कोकणातले हजारो विद्यार्थी घडवले. रामपूरच्या मिलिंद हायस्कूलचे ते मुख्याध्यापक होते. निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःची सगळी पुंजी खर्च करून मालघरमध्ये गुरुकुल ही माध्यमिक शाळा उभारली. निवृत्तीनंतरही 30 वर्ष ते या शाळेत शिकवत होते. औपचारिक शिक्षणाच्या जोडीला शेतीची आवड निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन देणं, जलसंवर्धनासाठी बंधारे बांधून घेणं, विचारमंच यांसारखे काळाच्या पुढचे उपक्रम त्यांनी राबवले होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच संग्रहालय पूर्ण करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
मुंबईतील कुर्ला इथल्या बेस्ट बस अपघातातील मृतांची संख्या 7 झाली असून जखमींची संख्या 49 झाली आहे. जखमींना उपचारासाठी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. तसंच मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि जखमींच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीनं करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान या बसच्या चालकाला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. माजी परराष्ट्रमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. कृष्णा यांच्या निधनामुळे देशानं राजकारणातलं एक सुसंस्कृत आणि अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व गमावलं असल्याची शोकभावना महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह विविध नेत्यांनी एस एम कृष्णा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. एस एम कृष्णा यांचं काल बंगळुरू इथं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. हवामान. काल जळगाव इथं 8 तर नाशिक इथं 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज राज्यात हवामान कोरडं राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागरिकांचे हक्क आणि प्रतिष्ठा जपण्याच्या दृष्टीनं देशात समान डिजिटल वातावरण तयार होणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. 7व्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीत सहभागी विद्यार्थ्यांची पंतप्रधान संवाद साधणार. पुणे पुस्तक महोत्सवाच्या अनुषंगानं शांतता पुणेकर वाचत आहेत उपक्रमाचं आयोजन. माजी परराष्ट्रमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांच्या निधनाबद्दल मान्यवरांकडून शोक व्यक्त. आणि मुंबईत बेस्ट बस अपघातातल्या मृतांची संख्या 7. मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.